Praise the Lord, brothers and sisters. I'm happy to be here.
देवाची स्तुती असो माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मी तुमच्यामध्ये उपस्थित असण्यास आनंदी आहे.
Whenever I stand up to preach, I want to be more conscious of the presence of the Lord Jesus more than the people.
जेव्हा कधी मी प्रचार करण्यास उभा असतो तेव्हा लोकांच्या उपस्थितीपेक्षा जास्त प्रभू येशूच्या उपस्थितीची मला जाणीव असावी असा मी प्रयत्न करतो.
Because then I won't seek to please the people and I won't be afraid of the people.
कारण मग मी लोकांना प्रसन्न करायचाही प्रयत्न करणार नाही आणि त्यांना घाबरणार देखील नाही.
So one of the advantages of these bright lights is that I can't see any of you. So I'll just make sure I see only the Lord.
आणि म्हणून माझ्या समोर असलेले हे जे तेजस्वी दिवे आहेत त्यांचा एक फायदा असा की मी तुमच्यातन कोणालाच बघू शकत नाही, म्हणून मी याची खात्री करेल की मी फक्तच प्रभूला बघेल.
So our subject for these days is such a great salvation.
या दिवसांमध्ये आपला विषय आहे एवढे मोठे तारण.
And that is from Hebrews chapter 2.
आणि ते इब्री लोकास पत्र याच्या दुसऱ्या अध्यायामधून आहे.
Here it says in the first verse that we must pay much closer attention to what we have heard so that we do not drift away from it.
इकडे दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनात म्हणतं, ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ.
And then it says in verse 3, how will we escape if we neglect such a great salvation?
आणि मग ते तिसऱ्या वचनात म्हणतं, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल.
Hebrews is a book that compares the old covenant with the new covenant.
इब्री लोकास पत्र हे एक असं पुस्तक आहे जे जुन्या कराराची नवीन कराराशी तुलना करतं.
It's not a very popular book among Christians.
ख्रिस्ती लोकांमधलं सुप्रसिद्ध असं हे पुस्तक नाही.
If you ask most Christians what is your favorite book,
जर तुम्ही अनेक ख्रिस्ती लोकांना विचारलं की तुमचं आवडतं पुस्तक कुठलं,
almost nobody will say Hebrews.
तर कदाचित कोणीच इब्री लोकास पत्र असं म्हणणार नाही.
People will speak about some other book in the New Testament.
लोक नवीन करारातल्या दुसऱ्या कुठल्या पुस्तकाविषयी बोलतील.
Because the book of Hebrews talks about deeper things that only those who want to go on with God will understand.
कारण इब्री लोकास पत्र हे अशा गहन किंवा खोल विषयांबद्दल बोलतं जे फक्त त्याच लोकांना समजेल ज्यांना देवाबरोबर अजून जवळून चालायचं आहे.
About how we can live an overcoming life.
आपण कसं एक विजय जीवन जगू शकतो त्याबाबत.
How we can look unto Jesus and run the race.
कसं आपण येशूकडे बघून आपली धाव धावू शकतो.
How because Jesus was tempted like us and did not sin, we can also go that way.
कसं येशू आपल्याच सारखा पारखलेला होता आणि तरी तो निष्पाप राहिला म्हणून आपण पण निष्पाप राहू शकतो त्याबद्दल.
And how the old covenant was abolished and the new covenant was established by God.
कसं जुना करार हा रद्द करण्यात आला आणि देवाने नवीन कराराची स्थापना केली याबद्दल.
I've been a believer for 52 years.
मी 52 वर्षांपासून एक विश्वासणारा आहे.
And more than 95% of believers I have met, born again believers, are living under the old covenant.
आणि मी जेवढ्या विश्वासणाऱ्यांना भेटलो आहे त्यातनं 95%हून अधिक विश्वासणारे जुन्या कराराच्या अधीन जगत आहेत.
There are many reasons. There are many ways in which I can prove that.
याचे अनेक कारण आहेत आणि मी हे अनेक रीत्या तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो.
But I'll give you only one.
पण मी तुम्हाला एकच देईल.
Romans 6 verse 14.
रोमकरास पत्र ह्याचा 6वा अध्याय आणि 14वं वचन.
इट सेज, लेट मी पॅराफ्रेज दॅट वर्स.
इकडे असं म्हटलंय की हे मी माझ्या अनुवादात तुम्हाला सांगतो.
इट्स सेइंग इफ सिन रूल्स ओव्हर यू, यू आर अंडर द लॉ, द ओल्ड कव्हेनंट.
ते म्हणत आहे की जर पाप तुमच्यावर सत्ता चालवतं तर तुम्ही जुन्या कराराच्या अधीन आहात, नियमशास्त्राच्या अधीन आहात.
इफ यू रूल ओव्हर सिन देन यू आर अंडर ग्रेस अँड द न्यू कव्हेनंट.
मात्र जर तुम्ही पापावर सत्ता चालवता तर मग तुम्ही कृपेच्या अधीन आहात, म्हणजेच नवीन कराराच्या अधीन आहात.
९५% of believers I have met, even full-time workers, sin rules over them.
95%पेक्षा अधिक ख्रिस्ती लोकांना ज्यांना मी भेटलो आहे, पूर्ण वेळ सेवा करणारे देखील पाप त्यांच्यावर सत्ता चालवतं.
My dear brothers and sisters, I don't blame you for that.
माझ्या प्रिय भावांनो व बहिणींनो, ह्यासाठी मी तुम्हाला दोष देत नाही.
I love you all in the Lord.
प्रभूमध्ये मी तुमच्या सर्वांवर प्रीती करतो.
But you have had bad teachers.
पण तुमचे वाईट शिक्षक झाले.
If in a school, in the final examination, all the students get below 10% in mathematics.
जर एका शाळेत शेवटच्या परीक्षेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये 10%पेक्षा कमी गुण मिळाले तर
I will say if the fault must be with the teacher.
मी म्हणेल दोष नक्कीच शिक्षकाचा आहे.
If one or two get below 10%, that we can understand.
जर एक किंवा दोन विद्यार्थ्यांना 10%पेक्षा कमी गुण मिळतात तर ते आपण समजू शकतो.
If 95% get below 10%, the fault must be with the teacher.
पण जर 95% विद्यार्थ्यांना 10%पेक्षा कमी गुण मिळतात तर नक्कीच शिक्षकाचा दोष आहे.
So when most believers are defeated by sin, the fault is with their teachers.
आणि म्हणून जेव्हा अधिकांश विश्वासणाऱ्या पापांनी पराभूत आहेत तर नक्कीच दोष त्यांच्या शिक्षकांचा आहे.
A teacher who does not know mathematics is trying to teach mathematics.
एक असा शिक्षक ज्याला स्वतः गणित येत नाही तो गणित शिकवायचा प्रयत्न करत आहे.
A pastor who does not have victory over sin is talking about the salvation.
एक पालक ज्याला स्वतः पापावरती विजय मिळालेला नाही तो तारणाविषयी बोलत आहे.
Why is it called such a great salvation in this verse?
या वचनात एवढे मोठे तारण का म्हटलं आहे?
Most believers have such a small idea of salvation that their God can only forgive their sin but not deliver them from sin's power.
अनेक विश्वासणाऱ्यांना तारणाची एवढी छोटी कल्पना असते की त्यांना वाटतं त्यांचा देव त्यांचे पाप फक्त क्षमाच करू शकतो पण पापाच्या सामर्थ्यापासून त्यांची सुटका तो करू शकत नाही.
That is a very small salvation.
मग ते तर खूप छोटं तारण झालं.
It is a salvation.
ते तारण आहे खरं.
Small one.
पण ते खूपच छोटं तारण आहे.
Because it says this God you worship can forgive your sin.
कारण ते म्हणतं हा देव ज्याची तुम्ही आराधना करता तो तुमचे पाप क्षमा करतो.
But the poison of sin which the devil put into Adam and which has come down to you.
पण जे पापाचं विष जे सैतानाने आदामामध्ये घातलं आणि जे आज तुमच्यामध्ये आलं आहे,
sin is so powerful that even your God cannot deliver you from that.
ते पाप एवढं प्रबळ आहे की तुमचा देव सुद्धा त्यापासून तुमची सुटका करू शकत नाही.
Because that sin is so big.
कारण ते पाप एवढं मोठं आहे.
And your Jesus is so small.
आणि तुमचा येशू मात्र एवढा छोटा आहे.
Do you know that every time you fall into sin, you're saying?
तुम्हाला माहिती आहे का दर वेळेस जेव्हा तुम्ही पापात पडता तेव्हा तुम्ही काय म्हणत आहात?
When you lust with your eyes after a woman.
जेव्हा तुम्ही एका स्त्रीकडे काम इच्छेने बघता.
When you love money more than God.
जेव्हा तुम्ही देवापेक्षा अधिक पैशावर प्रीती करता.
When you lose your temper.
जेव्हा तुम्हाला राग येतो.
Husband and wife fight with each other.
जेव्हा नवरा बायको एक दुसऱ्याशी भांडतात.
And they call themselves believers.
आणि ते एक दुसऱ्याला विश्वासणारे म्हणतात.
When believers marry unbelievers,
जेव्हा विश्वासणारे अविश्वासणाऱ्यांशी लग्न करतात,
what are they saying?
ते काय म्हणत आहेत?
Oh, sin and the devil are so big.
पाप आणि सैतान हे किती अद्भुत महान आहेत.
But Jesus is so small.
पण येशू किती छोटा आणि असहाय्य आहे.
Every time you sin, you're saying that.
दर वेळेस जेव्हा तुम्ही पाप करता तेव्हा तुम्ही हे कबूल करत आहात.
You need to understand one thing, that when you sin, you're insulting Jesus Christ.
तुम्हाला एक गोष्ट समजून घेणं गरजेचे आहे, जेव्हा कधी तुम्ही पाप करता तुम्ही येशू ख्रिस्ताचा अपमान करत आहात.
You may not have realized it till now. You may not have realized that till now.
आजपर्यंत कदाचित तुम्हाला याची जाणीव झाली नसेल.
Those of you who are serious about following the Lord.
तुमच्यातना जे लोक प्रभूच्या मागे चालण्याबद्दल गंभीर आहेत.
I want you to pray a little prayer in your heart by faith to God now.
तुमच्या मनात ह्या क्षणी प्रभूकडे तुम्ही एक प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.
A little silent prayer.
एक छोटी शांत प्रार्थना.
Lord, make this weekend a life-changing weekend for me.
प्रभु हे दोन दिवस माझ्या जीवनाला बदलून टाकणारे एक नवीन वळण देणारे दोन दिवस असू दे.
Make this a weekend which will be a turning point in my life.
प्रभु हे दोन दिवस असे असू दे ज्यात माझ्या जीवनाला एक नवीन वळण प्राप्त होईल.
That is the prayer the Lord put on my heart to ask you to pray.
प्रभूने माझ्या मनावर हे ओझे टाकले की मी तुम्हाला ही प्रार्थना करावयास सांगावी.
And that if God put that on my heart, I believe he'll answer that prayer for those who are serious.
आणि जर प्रभूने मला ते ओझे दिले तर तुमच्यातना जेवढे लोक गंभीरपणे ते प्रार्थना करतात त्यांच्यासाठी तो नक्कीच उत्तर देईल.
Some of you may not be really born again.
तुमच्यातना काही लोकांचा कदाचित खरोखर नवीन जन्म सुद्धा झाला नसेल.
Lord Jesus, come into my heart.
तुम्ही काही शब्द म्हटले की प्रभू येशू माझ्या मनात ये.
But maybe you didn't really surrender your life to Christ.
पण कदाचित तुम्ही खरोखर तुमचं जीवन ख्रिस्ताच्या स्वाधीन केलं नसेल.
Some of you may have known the Lord once, but you're backslidden so much.
कदाचित तुमच्यात काही लोक एका काळी प्रभूला ओळखत होते पण आज तुम्ही खूप मागे घसरले आहात.
Other people don't know it, but inwardly you're a backslider.
इतर लोकांना ते माहित नाही पण आतून तुम्ही मागे घसरलेले आहात.
You're living on the reputation you already have as a believer in your church.
आणि तुमच्या मंडळीमध्ये जी कीर्ती तुम्ही प्राप्त केली एक विश्वासणाऱ्या नात्याने त्यावरच तुम्ही जगत आहात.
You know before God you're in your inner life you're a backslider.
पण तुम्हाला परमेश्वरासमोर माहित आहे की तुमच्या आतल्या जीवनात तुम्ही मागे घसरलेले आहात.
I remember 40 years ago it was something like that in my life.
मला आठवतं 40 वर्षांपूर्वी माझ्या जीवनात असंच होतं.
Outwardly I was preaching.
बाहेरच्या तर मी प्रचार करत होतो.
Inwardly I was a backslider.
पण माझ्या आतल्या जीवनात मी मागे घसरलो होतो.
I got so desperate. I said, Lord, I am going to give up preaching. I will not be a hypocrite.
आणि मी एवढा असाध्य झालो की मी प्रभूला म्हटलो, प्रभू मी प्रचार करणं सोडून देईल कारण मला ढोंगी व्हायचं नाही.
God loves honest people.
परमेश्वर प्रामाणिक लोकांवर प्रेम करतो.
The most important thing he wants you to have.
तुमच्याकडे असावी यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे.
If you have that, God can do wonders for you.
जर तुम्ही प्रामाणिक असाल तर देव तुमच्यासाठी अद्भुत काम करू शकतो.
It's very easy to be honest.
प्रामाणिक असणं खूप सोपं आहे.
It's difficult to be holy.
पवित्र असायला कठीण आहे.
That can take years.
त्याला अनेक वर्ष लागू शकतात.
To have a heart filled with love can take a long time.
एक असं हृदय असणं जे प्रेमाने भरपूर आहे त्याला अनेक वर्ष लागू शकतात.
But to be honest does not take any time at all.
पण प्रामाणिक व्हायला अजिबात वेळ लागत नाही.
Even a prostitute or a murderer coming sitting here today can be honest.
एक वैश्या किंवा एक खुनी जरी इकडे येऊन बसलेले असतील तर ते सुद्धा प्रामाणिक होऊ शकतात.
They just have to say, I'm a prostitute, I'm a murderer.
त्यांना फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी एक वैश्य आहे, मी एक खुनी आहे.
At that point God will meet with them.
आणि त्या क्षणी देव त्यांना भेटेल.
Why is it Jesus could not help the Pharisees?
का प्रभू येशू परुषींची मदत करू शकला नाही?
But he could help a murderer on the cross.
पण क्रूसावरती एका खुनीची तो मदत करू शकला.
He could help prostitutes.
तो वैश्यांची मदत करू शकला.
Why?
का?
Because of one reason.
त्याचं एकच कारण होतं.
That murderer was honest.
तो खुनी प्रामाणिक होता.
The other murderer on the other side of the cross was not honest.
क्रूसाच्या दुसऱ्या बाजूला जो खुनी होता तो मात्र प्रामाणिक नव्हता.
So that honesty took one man to heaven and the dishonesty took one man to hell.
बघा एका व्यक्तीचा प्रामाणिकपणा त्याला स्वर्गात घेऊन गेला आणि एका व्यक्तीचा अप्रामाणिकपणा त्याला नरकात घेऊन गेला.
Did God accept him in paradise because he was a very holy person?
परमेश्वराने त्याला सुखलोकात यासाठी घेतलं का कारण तो खूप पवित्र होता?
He went to heaven because he was honest.
नाही, तो चोर फक्त यासाठी सुखलोकात गेला कारण तो प्रामाणिक होता.
He said, I deserve this punishment.
तो म्हटला की हे ही शिक्षा भोगण्यास मी लायक आहे. पण तो दुसरा चोर प्रामाणिक नव्हता. तो म्हटला, नाही मी या दंडास पात्र नाही, मला खाली आण.
There are only two categories of people sitting here today.
इकडे बसलेले आज फक्त दोनच प्रकारचे लोक आहेत.
And like that cross on Calvary, that cross today divides those two people.
आणि कलवरीच्या त्या क्रूसाप्रमाणे आजही तो क्रूस लोकांमध्ये एक विभाजन आणतो.
Those who are honest and those who are dishonest.
ते लोक जे प्रामाणिक आहेत आणि जे अप्रामाणिक आहेत.
I hope you will be on the side of those who are honest.
मी अपेक्षा करतो की तुम्ही प्रामाणिक लोकांच्या बाजूने असाल.
On the cross of Calvary, Jesus did not divide between the holy and the unholy.
कलवरीच्या क्रूसावर ख्रिस्ताने पवित्र आणि अपवित्र यांच्यामध्ये विभाजन आणलं नाही.
Because both were unholy.
कारण दोघं अपवित्र होते.
Both thieves.
दोघं चोर.
He did not divide between the perfect and the imperfect. Both were imperfect.
त्यांनी परिपूर्ण आणि अपरिपूर्ण मध्ये विभाजन आणलं नाही, कारण दोघं अपरिपूर्ण होते.
How did he divide?
मग त्यांनी कसं विभाजन केलं?
Between the honest and the dishonest.
प्रामाणिक आणि अप्रामाणिक.
That's why the honest person got a salvation.
आणि म्हणून प्रामाणिक व्यक्तीचं तारण झालं.
The dishonest person did not.
पण अप्रामाणिक त्याचं तारण झालं नाही.
That's why the Pharisees who were dishonest did not get salvation.
आणि म्हणून परुषी जे अप्रामाणिक होते त्यांचा तारण झालं नाही.
And the adulteress who was honest got a salvation.
आणि जी वैश्या जी प्रामाणिक होती तिचं तारण झालं.
The greatest commendation that Jesus can give you is this.
येशू ख्रिस्त जर सगळ्यात जास्त कोणाची प्रशंसा करू शकतो तर ते अशा प्रकारे.
A man without any hypocrisy.
कपट नसलेला ढोंग नसलेला एक व्यक्ती.
You know, in John chapter 1, Jesus gave that commendation to an unconverted Jewish man.
तुम्हाला माहिती आहे का, योहान कृचीवर्तमान याच्या पहिल्या अध्यायात एक तारण प्राप्त न झालेल्या व्यक्तीला येशू ख्रिस्तानी अशी प्रशंसा त्याची केली.
You know, it's amazing how Jesus would sometimes appreciate an unconverted person.
हे कधी अद्भुत आहे की कधी कधी येशू एक तारण न झालेल्या व्यक्तीची सुद्धा प्रशंसा करायचा.
Here is one tremendous commendation of approval that God gave, Jesus gave to a man.
आणि येशूने एका व्यक्तीला मान्यता देत अद्भुत अशी प्रशंसा केल्याचं एक उदाहरण आपण इकडे बघतो.
John chapter 1.
योहान कृचीवर्तमान पहिला अध्याय.
There was a man called Philip, verse 43, who met Jesus and decided to follow him.
43व्या वचनात फिलिप नावाचा एक व्यक्ती होता जो येशूला भेटला आणि त्याने ठरवलं की तो येशू मागे चालेल.
Jesus found Philip.
येशूने फिलिपला शोधलं
and said, follow me.
आणि तो त्याला म्हटला, माझ्या मागे ये.
And Philip followed.
आणि फिलिप त्याच्या मागे आला.
And Philip said, this is wonderful. I found the Messiah. I've got to tell my friend Nathaniel.
आणि फिलिप म्हटला, हे किती अद्भुत आहे, मला ख्रिस्त सापडला आहे, मला माझ्या मित्र नथनेलला सांगावंच लागेल.
He was preaching the gospel to Nathaniel.
तो नथनेलला सुवार्ता सांगत होता.
What is that?
ती काय होती?
We found the Messiah, verse 45.
45 वचन, आम्हाला ख्रिस्त सापडला आहे.
But Nathaniel despised it.
पण नथनेलने त्याला तुच्छ लेखलं.
Where is he from? Nazareth?
तो म्हटला, तो कुठून आहे, नसरेत?
Impossible.
अशक्य.
Nazareth has got such a bad reputation that how can anything good come from there?
नासरेत या शहराची एवढी अपकीर्ती आहे की तिकडून काही उत्तम कसं येऊ शकतं?
You know, this is the only verse in the gospel that tells us that Jesus was born in a town with a very bad reputation.
या एका वचनावरून आपल्याला कळतं की येशू ख्रिस्ताचा जन्म अशा शहरात झाला ज्याची खूप अपकीर्ती होती.
Can you think of some part of Hyderabad which has got a very bad reputation, like some red light district or something like that?
तुम्हाला हैदराबादचा एखादा परिसर माहिती आहे का, जणू तो एक कुंटनखानाचा परिसर असेल ज्याची खूप अपकीर्ती आहे?
Would you like to go and live there?
तुम्हाला तिकडे जाऊन राहायला आवडेल का?
Why was Jesus born in Nazareth?
येशू ख्रिस्त का नासरेतात जन्माला आला?
Because he didn't come for holy people, he came for sinners.
कारण तो पवित्र लोकांसाठी आला नाही, तो पापी लोकांसाठी आला.
He didn't come to call holy people, he came to call sinners.
तो पवित्र लोकांना बोलावयास नाही तर पापी लोकांना बोलावयास आला.
That's why he told the Pharisees, you people think you're holy, I didn't come for you.
आणि म्हणून तो परुषींना म्हटला, तुम्हाला वाटतं तुम्ही पवित्र आहात, मी तुमच्यासाठी आलो नाही.
If he were here, he'll say the same thing.
जर तो आज इकडे असता तर तो तेच म्हटला असता.
Some of you think you're quite holy, Jesus, I didn't come for you.
तुमच्यातनं काही लोकांना वाटतं की तुम्ही खूप पवित्र आहात, येशू म्हणतो मी तुमच्यासाठी आलो नाही.
I found that in some of my churches too.
माझ्या काही मंडळांमध्ये पण मला ते आढळलं आहे.
We are holy because we belong to CFC.
आम्ही पवित्र आहोत कारण आम्ही CFC ला जातो.
Jesus says, I didn't come for you then.
येशू म्हणतो मग मी तुमच्यासाठी आलो नाही.
I came for those who want to be saved 100% from all sin.
मी त्या लोकांसाठी आलो ज्यांना 100% त्यांच्या प्रत्येक पापापासून सुटका हवी आहे.
You acknowledge that?
तुम्ही ते कबूल करता का?
So Nathaniel said nothing good can come out of Nazareth.
आणि म्हणून नथनेल म्हटला की नासरेतातन काही उत्तम येऊ शकत नाही.
Philip said anyway come and see.
आणि फिलिप म्हटला ठीक आहे तू येऊन बघ.
Now Jesus knew everything about Nathaniel.
आता येशूला नथनेल बद्दल सगळं काही ठाऊक होतं.
Because when Nathaniel asked him in verse 48, how do you know me?
कारण जेव्हा नथनेलने त्याला विचारलं 48व्या वचनात तू कसं मला ओळखतोस?
Jesus had supernatural knowledge.
येशूला अलौकिक ज्ञान होतं, बुद्धी होती.
He said, I know Philip came and called you a little while ago.
तो म्हणता मला माहिती आहे फिलिपने येऊन तुला काही वेळापूर्वी बोलवलं.
I was not there, but I know it.
मी तिकडे नव्हतो पण मला ते माहित आहे.
And even before that, some time ago, you were sitting under the fig tree praying. And I saw you.
आणि त्याच्याही आधी अंजिराच्या झाडाखाली बसून तो प्रार्थना करत होता ते मी तो बघितलं.
If Jesus knew so much about Nathaniel,
जर येशूला नथनेल बद्दल एवढं सगळं ठाऊक होतं तर
he would also have known that Nathaniel said nothing good can come out of Nazareth.
मग तर त्याला हे सुद्धा माहित असेल की नथनेल म्हटला की नासरेतातन काहीच उत्तम येऊ शकत नाही.
He heard it.
त्याने ऐकलं.
Supernatural.
अलौकिकरित्या.
So here is this man coming who thinks you're a useless fellow who come from a useless town.
आता इकडे एक व्यक्ती येत आहे जो समजतो तुम्हाला तुच्छ लेखतो आणि तुम्ही एका वाईट शहरातून आले असं समजतो.
If you knew that somebody despised you because of who you are and the town you came from, how will you greet him?
जर तुम्हाला माहित होतं की एक व्यक्ती तुम्हाला तुच्छ लेखतो आणि तुम्ही कुठून आलाय त्याला कमी समजतो तुम्ही त्याचा कसा अभिवादन कराल?
You probably don't even want to meet him or you'll greet him with a frown.
तुम्हाला कदाचित त्याला भेटायची इच्छा देखील होणार नाहीतर तुम्ही तुमची नापसंती जाहीर कराल.
That's where Jesus is not like us.
तिकडेच तर येशू आपल्यापेक्षा वेगळा आहे.
He knew that Nathaniel was honest.
त्याला माहित होतं की नथनेल हा प्रामाणिक आहे.
He may not be right.
तो कदाचित बरोबर नसेल.
He thinks nothing good can come out of Nazareth.
पण तो प्रामाणिक आहे त्याला खरंच वाटतं की नासरेतातन काहीच उत्तम येऊ शकत नाही.
Jesus says about him.
आणि येशू त्याबद्दल बोलतो.
सत्तेचाळीसव्या
वचनात एक मनुष्य ज्याच्या ठाई कपट नाही.
He does not pretend, he speaks the truth.
तो ढोंग करत नाही तो सत्य बोलतो.
What was the truth?
सत्य काय होतं?
He believed nothing good can come out of Nazareth.
त्याचा विश्वास होता की नासरेतातन काहीच उत्तम येत नाही.
And he says that.
आणि तो ते म्हणतो.
I have sometimes witnessed to atheists.
कधी कधी मी नास्तिक लोकांना सुवार्ता सांगितली आहे.
And I said, why don't you tell God if he speak to God like this?
आणि मग मी त्यांना म्हणतो तुम्ही देवाशी अशा प्रकारे का नाही बोलत?
Say, God, I don't even know whether you exist.
परमेश्वरा तुझं अस्तित्व आहे का नाही मला माहित नाही.
I don't believe you exist.
माझा विश्वास नाही की तुझं अस्तित्व आहे.
I don't lose anything by praying this prayer.
आणि म्हणून अशी प्रार्थना करून मी काही गमवत नाही.
God, you don't exist. I don't believe you.
परमेश्वर तुझं अस्तित्वच नाही.
If you do,
पण जर तुझं अस्तित्व आहे,
शो युअर सेल्फ टू मी अँड आय विल बिलीव इन यू.
स्वतःला माझ्या प्रकट कर आणि मी तुझ्यावर विश्वास करेल.
And the atheist says, supposing there's a God, will he be insulted if I speak to him like that?
आणि मग नास्तिक म्हणतो जर मी खरंच देव असला आणि मी असं बोललो तर त्याचा अपमान होईल का?
You don't know God. He loves honest people.
आणि मी त्यांना म्हणतो नाही तुम्ही देवाला ओळखत नाही तो प्रामाणिक लोकांवर प्रेम करतो.
But if you pretend,
पण जर तुम्ही ढोंग केला
then God would not listen to
you. मग देव तुमचं ऐकणार नाही.
God loves honest people.
देव प्रामाणिक लोकांवर प्रीती करतो.
Even those who despise him.
ते सुद्धा जे त्याला तुच्छ लेखतात.
There it is.
इकडे तर ते बघतो
आपण. Someone who despises Jesus.
एक व्यक्ती जो येशूला तुच्छ लेखायचा.
Jesus appreciates.
पण येशू त्याची प्रशंसा करतो.
There is a man in whom there's no hypocrisy.
एक असा व्यक्ती ज्याच्यात कपट नाही, ढोंग नाही.
I have come across two types of people who oppose me in my ministry.
मला व माझ्या सेवकाईचा विरोध करणारे दोन प्रकारचे लोक मी पाहिले आहेत.
वन दोज हू आर डिस्टर्ब्ड बाय द सिन्स आय पॉइंट आउट इन देम.
एक जे खूप अशांत होतात कारण मी त्यांच्यातले पाप दाखवून देतो म्हणून.
ऑर द पास्टर्स हू आर कन्व्हिक्टेड ऑफ देअर लव्ह ऑफ मनी बिकॉज ऑफ व्हॉट आय प्रीच.
असे पाळक ज्यांना स्वतःच्या पैशाच्या प्रेम दिसून येतं मी जे शिकवतो त्याद्वारे.
बट दे वोंट से दॅट इज द रीझन व्हाय दे ऑपोज मी.
पण मग ते कारण आहे माझा विरोध करण्याचं असं ते म्हणणार नाही.
They will pretend that they oppose me because of some wrong doctrine.
ते ढोंग करतील की मी काहीतरी चुकीचं शिक्षण देतो म्हणून ते माझा विरोध करतात.
They are number one hypocrites.
ते एक नंबरचे ढोंगी आहेत.
I have no respect for them. I believe God has no respect for them.
मला त्यांच्यासाठी मुळीच आदर नाही आणि मी विश्वास करतो देवाला सुद्धा त्यांच्यासाठी आदर नाही.
Then there are another group of people.
मग दुसरी एक श्रेणी आहे लोकांची.
Who are honest.
जे प्रामाणिक आहेत.
I don't agree with you.
जे म्हणतात मी तुमच्याशी सहमत नाही.
Give the real reason.
आणि मग ते खरं कारण देतात.
They say, I don't believe anybody can overcome anger and lust.
ते म्हणतात माझी मी विश्वास करत नाही की कोणी खरोखर राग आणि वासनेवर विजय मिळवू शकतो. आणि मी त्याचा प्रशंसा करतो कारण ते प्रामाणिक आहेत.
They are not pretending.
ते ढोंग करत नाही.
More hope for such people.
अशा लोकांसाठी आशा आहे.
I'm not disturbed that they oppose me.
मी अशांत नाही होत की ते माझा विरोध करतात.
It's okay. So many people oppose Jesus.
काही हरकत नाही. येशूचा किती लोकांनी विरोध केला.
Those who were honest got saved.
पण जे प्रामाणिक होते त्यांना तारण प्राप्त झालं.
Nathaniel got saved.
नथानेलचं तारण झालं.
It's possible that he became one of the disciples.
आणि हे शक्य आहे की तो पुढे जाऊन एक शिष्य झाला.
We don't know if he had another name.
आपल्याला माहित नाही त्याचं दुसरं नाव होतं का.
He was one of the apostles.
कदाचित तो एक प्रेषित झाला.
He certainly became a disciple.
पण तो नक्कीच शिष्य झाला. कारण तो 49 मध्ये म्हणतो तुम्ही देवाचे पुत्र इस्रायलाचे राजा आहात. आणि हीच कबुली पेत्राने दिली होती.
So what I want to say is if you are honest with God, God will meet with you.
आणि मला हेच म्हणायचं आहे तुम्ही देवाबरोबर प्रामाणिक असाल तर तो तुम्हाला नक्कीच भेटेल.
All I'm asking you to be is honest with God.
आणि म्हणून मी फक्त तुम्हाला हेच म्हणतो की देवाबरोबर प्रामाणिक व्हा.
If you hear something that convicts you.
तुम्ही असं काय ऐकता ज्याच्याने तुम्हाला तुमच्या पापाची जाणीव होते या दिवसांमध्ये.
Don't try to cover it up.
तर त्याला झाकण्याचा प्रयत्न करू नका.
Whether you consider yourself senior believer, leader or anybody.
जर तुम्ही स्वतःला वरिष्ठ विश्वासणारे दुसऱ्यांचे नेते किंवा काहीही जरी समजत असाल.
I want to tell everybody sitting here one thing.
इकडे उपस्थित सगळ्या लोकांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो.
No matter how much of a mess you've made of your life, God loves you far more than you realize.
तुमच्या जीवनाचा तुम्ही किती विचका केला असला तरी तुम्ही तुमच्या कल्पनेपलीकडे परमेश्वर तुमच्यावर प्रीती करतो.
I love to tell people that the whole message of the gospel is in chapter 1 of the Bible.
मला लोकांना एक गोष्ट सांगायला खूप आवडतं की बायबलचा संपूर्ण संदेश त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये लपलेला आहे.
The whole message of this great salvation is in Genesis chapter 1.
या मोठ्या तारणाचा संपूर्ण संदेश उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आहे.
What do you see in Genesis chapter 1?
तुम्ही उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात काय बघता?
In the first verse it says God created the heaven and the earth, which means he made it perfect.
पहिल्या वचनात असं सांगतं की देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली म्हणजे त्याने ती परिपूर्ण उत्पन्न केली.
God never makes anything imperfect.
परमेश्वर कधीच अपरिपूर्ण असं काहीच बनवत नाही.
Everything God does is perfect from the very first moment.
देव जे काही करतो ते पहिल्या क्षणापासून परिपूर्ण असतं.
So that was a perfect heaven and earth.
आणि म्हणून ते एक परिपूर्ण आकाश व पृथ्वी होती.
But by the time you come to verse 2, the earth has become dark and empty and shapeless.
पण तुम्ही दुसऱ्या वचनात येता तोपर्यंत पृथ्वी आकार विरहित शून्य व त्यावर अंधकार झाला होता.
That's because verse 1 and 2 we read the devil fell, the angel fell and became the devil.
त्याचं कारण हे की पहिल्या दुसऱ्या वचनाच्या मध्ये एक देवदूत पडला आणि तो सैतान झाला.
That is described later in Isaiah 14 and Ezekiel 28.
हे नंतर सांगितलं आहे यशाया 14 आणि यहेजकेल ह्याच्या 28व्या अध्यायात.
Written here is not written here because this book was not written for angels, it was written for man.
त्याचा उल्लेख इकडे केला नाही कारण हे पुस्तक देवदूतांसाठी नव्हे तर मनुष्यांसाठी होतं.
But just like when Adam sinned, the earth became cursed.
त्याचप्रकारे जेव्हा आदमाने पाप केलं तेव्हा जसं पृथ्वीला शाप मिळाला.
When Lucifer sinned and became the devil.
जेव्हा लुसिफरने पाप केलं आणि तो सैतान झाला.
The earth became dark and empty and shapeless.
तेव्हा पृथ्वी आकार विरहित शून्य व त्यावर अंधकार झाला.
Sin always brings a curse.
पाप नेहमी श्राप आणतं.
But immediately we read.
पण त्वरित आपण वाचतो.
The Holy Spirit began to move.
पवित्र आत्मा तळपत राहिला जलावर.
And God's word, verse 3, went forth.
आणि तिसऱ्या वचनात देवाचं वचन गेलं.
This combined operation of the Holy Spirit and the Word of God.
आणि पवित्र आत्मा आणि देवाच्या वचनाच्या संघटित कार्याद्वारे
changed this wretched earth into a beautiful earth by the end of the chapter.
हे आकार विरहित पृथ्वी जे होतं ह्याचं सुंदर पृथ्वी अध्यायाच्या शेवटी झाली.
We read that God, last verse of Genesis 1, God himself examined everything that had been made and it was not only good but very good.
आणि पहिल्या अध्यायाच्या शेवटच्या वचनात आपण वाचतो की देवाने स्वतः पूर्ण पृथ्वी पाहिली आणि तो फक्त चांगलंच नव्हे तर खूपच चांगलं असं म्हटलं.
This is a picture of what God does for us.
आणि देव आपल्यासाठी काय करतो याचं हे एक चित्र आहे.
God created Adam perfect.
देवाने आदमाला परिपूर्ण असं केलं.
But he fell into sin.
पण तो पापात पडला.
And the closest thing that you can see to Adam on this earth is a newborn baby.
आणि आदमाच्या सगळ्यात जवळ या पृथ्वीवर जर कोणी आहे तर एक नवीन जन्मलेला आलेला बाळ.
That baby is the closest thing to heaven that you can see on this earth.
स्वर्गाच्या सगळ्यात जवळ असलेली गोष्ट म्हणजे एक लहान बाळ.
No man of God is as heavenly as that baby.
देवाचा कुठलाही सेवक त्या लहान बाळा एवढा स्वर्गीय नसतो.
You can look into a baby's eyes. It's absolutely pure.
तुम्ही एका लहान बाळाच्या डोळ्यांमध्ये बघू शकता ते संपूर्णपणे शुद्ध आहे.
No human being has got pure eyes like that.
कुठल्याच मनुष्याचे एवढे शुद्ध डोळे नसतात.
Look into that baby's eyes. It's perfectly humble.
तुम्ही त्या लहान बाळाच्या डोळ्यांमध्ये पाहिलं तर तो पूर्णपणे नम्र आहे.
No man of God is as humble as that child.
कुठलाही देवाचा मनुष्य त्या लहान बाळा एवढा नम्र नसतो.
But that perfect child very soon gets corrupted.
पण तो परिपूर्ण जो बाळ आहे तो खूप लवकर भ्रष्ट होतो.
Like Adam.
आदमाप्रमाणे.
And then it becomes like it says in verse 2, shapeless, empty, dark.
आणि मग वचन 2 प्रमाणे तो आकार विरहित शून्य व अंधकार त्यावर होतो.
My dear brothers and sisters.
माझ्या प्रिय भावनो बहिणींनो.
All of us when we were born were like those heavenly babies.
आपल्या सगळ्यांचा जेव्हा जन्म झाला त्या स्वर्गीय लहान बाळाप्रमाणे आपण होतो.
When you were born you were the closest thing to heaven on this earth.
तुमचा जन्म झाला तेव्हा स्वर्गाच्या सगळ्यात जवळ असलेली तुम्ही व्यक्ती होते.
But how quickly you started telling lies.
पण किती लवकर तुम्ही खोटे बोलायला लागले.
How quickly you started fighting and quarreling and lusting and all types of things.
किती लवकर तुम्ही भांडायला लागले, चिडू लागले आणि वासना करू लागले आणि सगळ्या गोष्टी.
And that beautiful baby that you were became shapeless, empty and dark.
आणि एका काळी सुंदर जे तुम्ही लहान बाळ होते ते आकार विरहित शून्य आणि तुमच्या जीवनात अंधकार झालं.
What does God do?
मग देव काय करतो?
Some of you are still dark.
तुमच्यातनं आजही काही लोकांच्या जीवनात अंधार आहे.
यू डोंट वॉन्ट टू ॲडमिट इट बट देर आर एरियाज ऑफ डार्कनेस इन युअर लाईफ.
तुम्हाला ते कबूल करायचं नाही पण तुमच्या जीवनात अंधाराचे काही क्षेत्र आहेत.
द शेप ऑफ जीसस क्राइस्ट इज नॉट देअर इन युअर सोल.
तुमच्या जीवनात येशू ख्रिस्ताचा आकार नाही आहे.
यू आर एम्प्टी.
तुम्ही रिकामे आहात.
यू आर ऑनेस्ट. यू आर एम्प्टी.
जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही कबूल कराल की तुम्ही रिकामे आहात.
I remember the days when I was born again but not filled with the Holy Spirit.
मला ते दिवस आठवतात जेव्हा माझं तारण झालं होतं पण मी पवित्र आत्म्याने भरलो नव्हतो.
I felt empty most of the time.
मला सारखं रिकामच वाटायचं.
Lot of head knowledge but empty in my spirit.
मला बरंच ज्ञान होतं पण माझ्या आत्म्यामध्ये मात्र मी रिकामा होतो.
You only have to be a clever person to study the Bible.
बायबलचा अभ्यास करायला फक्त तुम्ही एक हुशार व्यक्ती असले तरी तुम्ही करू शकता.
You only have to be a clever person to preach good messages.
एक हुशार व्यक्ती असले तर तुम्ही चांगले संदेश देखील देऊ शकता.
Or if you go to our CFC church website regularly you have plenty of messages that you can preach to other people.
जर तुम्ही आमच्या संकेतस्थळावर गेले तर तुमच्याकडे अनेक संदेश असतील दुसऱ्यांना देण्यासाठी.
And there are a lot of people doing that.
आणि आज अनेक लोक हेच करत आहेत.
Because they are empty themselves.
कारण ते स्वतः रिकामे आहेत.
They have no contact with God.
त्यांचा देवाशी काहीच संबंध नाही.
Are you like that?
तुम्ही तसे आहात का?
You know what God wants you to be.
तुम्हाला माहिती आहे का देवाची काय इच्छा आहे? तुम्ही काय असावं? तुम्ही काय असावं?
Not full.
पूर्ण नाही.
Honest.
प्रामाणिक.
Lord, I am empty.
प्रभु मी रिकामा आहे.
Lord, inwardly I do not have the shape of Jesus Christ.
प्रभु माझ्या आतल्या बाजूनी माझ्या येशू ख्रिस्ताचा आकार नाही.
Even though outwardly I pretend to be a very zealous Christian.
बाह्यरित्या जरी मी खूपच एक उत्साहपूर्ण ख्रिस्ती असल्याचा ढोंग करत असलो तरी.
Giving out tracts, witnessing, going to church regularly.
मी स्वार्थ सांगतो, लोकांना हस्तपत्रिका देतो, मंडळीला जातो.
There's a darkness in my life.
पण माझ्या जीवनात एक अंधकार आहे.
There's an emptiness in my heart.
माझ्या मनामध्ये एक रिकामेपण आहे.
Lord, is there any hope for me?
प्रभू माझ्यासाठी काही आशा आहे का?
And the Lord says, yes, there is. Read Genesis chapter 1.
आणि प्रभू म्हणतो, हो, उत्पत्तीचा पहिला अध्याय वाच.
What you need is not knowledge.
तुम्हाला ज्ञानाची गरज नाही.
God did not change the world by this spoiled earth by knowledge.
देवाने या पृथ्वीचं पुनर्घडन ज्ञानाद्वारे केलं नाही.
1 Corinthians 8 verse 1 says, knowledge puffs up.
पहिले करिंथ 8 याचं पहिलं वचन म्हणतं की ज्ञान फुगवतं.
It's like blowing a balloon.
ते एक फुगा फुगवल्या समान आहे.
And the more you hear the word of God,
आणि जेवढं अजून तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकता,
इंटरनेट टू लिसन टू मेसेजेस,
आणि जेवढे तुम्ही इंटरनेटवर जास्त संदेश ऐकतात,
बुक्स यू रीड,
जेवढे जास्त पुस्तकं तुम्ही वाचतात,
बलून बिकम्स बिगर अँड बिगर अँड बिगर,
तो फुगा मोठा आणि मोठा आणि मोठा होत जातो.
व्हॉट्स इनसाइड,
त्याच्या आत काय आहे? गरम हवा मात्र.
अँड वेन यू स्पीक, व्हॉट कम्स आउट? हॉट एअर.
आणि तुम्ही बोलल्यावर काय येतं? गरम हवा.
इट्स नॉलेज,
ते ज्ञान आहे.
One prick will burst the whole thing.
एक टोचलं तर ते पूर्ण फुटून जाईल.
One of the greatest deceptions, particularly among preachers, is they think they are spiritual because they are so big as a balloon.
एक मोठ्या प्रकारची फसवणूक, विशेष करून जे प्रचार करतात त्यांच्यामध्ये, की त्यांना वाटतं ते पवित्र आहेत कारण त्यांना एवढं ज्ञान आहे.
And that balloon can make them go up.
आणि ते फुगा त्यांना वर घेऊन जातो. आणि त्यांना वाटतं की ते आत्मिक आहे. त्यात फक्त गरम हवा आहे.
God changed that earth by the Holy Spirit and the word of God.
देवाने त्या पृथ्वीला बदललं त्याच्या वचनाद्वारे आणि पवित्र आत्म्याद्वारे.
And if you open yourself to the Holy Spirit and the word of God, he can change you.
आणि जर तुम्ही स्वतःला परमेश्वराच्या वचनाला आणि पवित्र आत्म्याला उघड केलं तर तो तुम्हाला देखील बदलू शकतो.
Not in one day, not in this weekend.
एका दिवसात नाही, या दोन दिवसांमध्ये नाही.
But he can make a beginning.
पण तो एक सुरुवात करू शकतो.
On the first day he puts some light.
पहिल्या दिवशी तो थोडा प्रकाश टाकतो.
On the second day he'll separate the heavenly from the earthly in your life.
दुसऱ्या दिवशी तुमच्या जीवनात जे स्वर्गीय आणि जे दैहिक त्याच्यात तो फरक करेल.
Little by little he does a work and finally you become perfect.
आणि हळूहळू तो एक काम करतो आणि शेवटी तुम्ही परिपूर्ण होता.
And all those things that God did in 6 days he could have done in a moment.
ज्या सगळ्या गोष्टी देवाने 6 दिवसात केले तो एका क्षणात करू शकत होता.
Why did he do it in 6 days?
मग त्याने त्या 6 दिवसात का केले?
To show us that the change he wants to bring in your life is not going to be sudden but gradual, day by day.
आम्हाला हे दाखवण्यासाठी की आपल्या जीवनात जो तो बदल करणार आहे तो क्षणिक असणार नाही, मात्र तो हळू हळू असेल.
It will take more than 6 days in our life.
आपल्या जीवनात 6 दिवसांपेक्षा जास्त लागतील.
It may take 60 years.
कदाचित त्याला 60 वर्ष लागतील.
But if it is take 60 years, every day God wants a change to come.
पण त्याला 60 वर्ष लागले तरी दर दिवशी परमेश्वराची इच्छा आहे की काहीतरी बदल येतो.
The apostle Paul was a believer for maybe 35 years before he died.
प्रेषित पौलाचा मृत्यू होण्याच्या आधी तो 35 वर्षांसाठी एक विश्वासणारा होता.
But he says in 2 Corinthians 4.
पण तो दुसरे करिंथ्याच्या चौथ्या अध्यायात म्हणतो.
Of his experience.
तो त्याच्या
ड्युरिंग दोज 35 इयर्स एज अ बिलीवर,
त्या 35 वर्षांच्या अनुभवाबद्दल तो सांगतो.
ही डाईड व्हेन ही वाज अबाउट 67.
त्याचा 67 वर्षांचा असताना तो मृत्यू झाला.
बट इन दोज इयर्स सिन्स ही वाज कन्वर्टेड,
पण त्याचं तारण झाल्यानंतरच्या त्या दिवसांमध्ये, त्या वर्षांमध्ये,
सेकंड करिंथियन्स 4:16,
दुसरे करिंथ 4:16,
मॅन इज डिकेइंग,
आमचा बाह्य देह क्षय पावत आहे.
He became weaker and weaker like all human beings.
ज्याचा अर्थ शारीरिक रित्या तो दुर्बळ आणि दुर्बळ होत गेला सगळ्या लोकांसमान.
By the time he was 60, he was an old man with many weaknesses.
तो 60 वर्षांचा असताना तो एक मतारा झाला होता आणि अनेक दुर्बळता होती.
At the same time, inwardly, it says he was being renewed.
पण त्याच वेळेस अंतरात्मा त्याचा दिवसेंदिवस नवा होत होता.
Every day,
दर दिवशी,
like in Genesis 1,
उत्पत्ती एक प्रमाणे,
first day,
पहिला दिवस,
second day,
दुसरा दिवस,
third day,
तिसरा दिवस,
fourth day,
चौथा दिवस,
like that with Paul.
आणि त्याच समान पौला बरोबर पण
went on.
ते होत गेलं.
1000th day,
हजार दिवस,
5000th day,
पाच हजार दिवस,
10000th day,
दहा हजार दिवस,
every day,
दर दिवशी,
till finally the Lord was ready to take him to heaven.
जोपर्यंत शेवटी प्रभू त्याला स्वर्गात नेण्यास तयार होता.
That is God's will for you and me.
देवाची तुमच्या आणि माझ्यासाठी तीच इच्छा आहे.
Think back to the time you were converted.
त्या दिवसाचा विचार करा जेव्हा तुमचं तारण झालं.
Many of you surrendered your life to Christ many years ago.
तुमच्यातनं अनेक लोकांनी अनेक वर्षांपूर्वी तुमचं जीवन ख्रिस्ताच्या स्वाधीन केलं.
You remember that day when you gave everything to Christ?
तुम्हाला तो दिवस आठवतो का जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या स्वाधीन सर्वस्व केलं होतं?
He was everything to you.
तो तुमच्यासाठी सगळं होता, सर्वस्व होता.
You were not well known in your church or anywhere that time.
तुम्हाला मंडळीमध्ये तेव्हा कीर्ती प्राप्त झाली नव्हती, कोणीच तुम्हाला ओळखत नव्हतं.
That day you were unknown, so it was very easy to be a humble nobody.
त्या दिवशी तुम्हाला कोणीच ओळखत नव्हतं म्हणून नम्र असणं खूप सोपं होतं.
But now,
पण आता
यू आर वेल नोन.
तुम्हाला मंडळीमध्ये कीर्ती आहे. तुम्ही अनेक वर्षांसाठी एक विश्वासणारे आहात.
Or you're a preacher.
आता तुम्ही प्रचारक झाले आहात.
Or a pastor.
पाळक.
And you're well known.
आणि आता तुम्हाला लोक ओळखतात.
And you have become dark.
आणि तुमच्या जीवनात अंधार आला. तुम्ही रिकामे झाले आहात.
And the joy has gone out of your life.
आणि तुमच्या जीवनातला आनंद निघून गेला आहे.
How much happiness there was the day you were born again.
ज्या दिवशी तुमचं तारण झालं तुम्ही किती आनंदी होता.
You know your day you were supposed to grow inwardly every day after that.
तुम्हाला माहितीये का आतल्या बाजूने तुम्ही दर दिवशी तुमची वाढ झाली पाहिजे होती.
Till your joy and your love and your purity became like rivers, like a spring springing up all the time.
जेणेकरून तुमच्या जीवनातला आनंद, पवित्रता आणि प्रेम एका नदीसारखं वाहत गेलं पाहिजे होतं. पण ते कसं का नाही झालं?
And if you're honest, you have to admit that your inner life today is more impure than it was on the day you were converted.
पण जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला हे कबूल कराल की आज तुमचं आतील जीवन त्या दिवसापेक्षा अधिक अशुद्ध आहे.
The day you were converted, you forgave everybody, you had no bitterness against any believer, nothing.
ज्या दिवशी तुमचं तारण झालं तुम्ही सगळ्यांची क्षमा केली होती, तुम्हाला कोणाही विषयी मनात कटुता नव्हती.
But today, after so many years, you have bitterness, you're involved in church politics, all types of things.
पण आज एवढ्या दिवसानंतर तुमच्या मनात कटुता आहे, तुम्ही मंडळीत राजकारण खेळता आणि अनेक गोष्टी.
What a work the devil has done in your life.
Satanani kay kaam kela ahe tumcha jeevanat.
Taken you away from this great salvation.
Ya motha tarna pasna to tumhala lam gheun gela ahe.
You was a miserable failure.
Ani ek apayash asa tyane tumhala sodla ahe.
Even though other believers around you think you are a great success.
Jari tumcha aajubaajuche vishwasnare samajtat ki tumhi khup ek yash ahat.
Look at the number of children of believers who've gone astray.
Kiti tari vishwasnaranche mula bhatakle ahet.
I always say this.
मी नेहमी हे म्हणतो.
I can find out the quality of a man by looking at his grown up children.
मी नेहमी म्हणतो की एका मनुष्याच्या दर्जाविषयी मी यावरनं सांगू शकतो त्याचे प्रौढ असलेल्या मुलांकडे बघून.
Because you can't fool your children. They are seeing you 24 hours at home.
कारण तुम्ही तुमच्या मुलांना मूर्ख बनवू शकत नाही, ते 24 तास तुम्हाला घरी बघतात.
You can fool all the believers who see you for 3-4 hours a week.
जे विश्वासणारे तुम्हाला 3-4 तास दर आठवड्याला बघतात त्यांना तुम्ही मूर्ख बनवू शकता.
But your servant who works at home you cannot fool, your children you cannot fool.
पण जी बाई तुमच्या घरी काम करते तिला तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही आणि तुमच्या मुलांना तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही.
To know whether a man is a man of God, I first of all see what type of children does he have.
आणि म्हणून एक व्यक्ती देवाचा खरंच मनुष्य आहे का हे बघण्यासाठी मी आधी त्याचे मुलं कसे आहेत ते बघतो. तेवढंच नव्हे,
if he is in Christian work,
तो जर ख्रिस्ती सेवेत असला तर
I see what type of co-workers has he produced.
मग मी बघतो त्याने कशा प्रकारचे सहकारी उत्पन्न केले आहेत.
Are those co-workers godly, humble men?
ते सहकारी आत्मिक आणि नम्र व्यक्ती आहेत का?
That is the only type of Christian worker I respect anywhere in the world.
या संपूर्ण जगात मी फक्त अशाच प्रकारच्या सेवकाची आदर करतो ज्यांनी ईश्वर भक्तीत त्याचे मुलं वाढवले आणि ज्याचे नम्र ईश्वर भक्तीत रमणारे सहकारी आहेत. मी इतरांचा न्याय करत नाही.
आय हॅव नथिंग टू से अबाउट देम. ऑल आय से इज आय डोंट रिस्पेक्ट देम.
मला त्यांच्याविषयी काहीच म्हणायचं नाही, एवढंच की मी त्यांचा आदर करत नाही.
आय कॅनॉट लुक अप टू देम.
मी त्यांच्याकडे उदाहरण म्हणून बघू शकत नाही. ते माझ्यासाठी एक उदाहरण नाही.
They have not allowed the Holy Spirit to renew them every day from the day they were converted.
त्यांनी दर दिवशी त्यांचा तारण झाल्यानंतर पवित्र आत्म्याला त्यांची पुनर्घडण करू दिली नाही.
Most Christians go through some little period of backsliding after they are converted.
अनेक ख्रिस्ती लोक त्यांच्या तारणानंतर थोडा वेळ तरी मागे घसरतात.
And I'll tell you the reason.
आणि मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो. कारण त्यांचे वाईट शिक्षक आहेत.
The Bible says in 1 Corinthians 15, bad company will corrupt you.
पहिल्या करिंथ 15 मध्ये म्हणतं कुसंगती नीती बिघडते.
You know how young men and women are spoiled by bad company in schools and colleges?
तुम्हाला माहिती आहे कसं शाळेंमध्ये आणि कॉलेजेसमध्ये लहान मुलं बिघडतात.
As a new believer, you go into a church.
आणि एक नवीन विश्वासाने म्हणून तुम्ही मंडळी
जाता.
तुम्ही प्रभूसाठी उत्साहाने परिपूर्ण असतात. तुमचं तारण
झालंच आहे. आणि
मग तुम्ही एका मंडळीत जाता जिकडे राजकारण आहे, निंदा आहे.
हाफ हार्टेड बिलीव्हर्स
आणि उत्साहरहित विश्वासणारे.
पीपल हू बीन बिलीव्हर्स 10-15 इयर्स अँड डिफीटेड बाय सिन.
आणि 10-15 वर्षांपासून विश्वासणारे पण ते पापाने पराभूत आहे.
यू आर वंडरफुल न्यू बिलीव्हर गेट्स करप्टेड बाय दॅट बॅड कंपनी.
आणि तुम्ही एक अद्भुत नवीन विश्वासणारे त्यांच्या कुसंगतीने बिघडतात.
जस्ट लाइक युअर सम चिल्ड्रन गेट करप्टेड इन अ बॅड स्कूल.
जसे काही मुलं एका वाईट शाळेत बिघडतात
तसे. दॅट इज व्हॉट हॅपन्ड टू मोस्ट बिलीव्हर्स.
अनेक ख्रिस्ती लोकांबरोबर हेच झालं आहे.
सम पीपल गेट फेड अप ऑफ दॅट.
काही लोक याला कंटाळतात.
दिस चर्च इज बॅड, लेट मी गो टू द अदर वन.
ते म्हणतात ही मंडळी चांगली नाही, मी दुसऱ्या मंडळीत
जाईन.
मग ते दुसऱ्या मंडळीत जातात आणि त्यांना तिकडे पण तेच सापडतं.
डॉक्ट्रिन इज अ लिटल बेटर बट द लाइफ इज जस्ट द सेम.
सिद्धांत थोडा बरा आहे पण जीवन मात्र तसंच आहे.
दे गो फ्रॉम वन ग्रुप टू अनदर ग्रुप टू अनदर ग्रुप.
आणि मग ते एका मंडळीपासून दुसऱ्या मंडळीपर्यंत जातात.
एव्हरीवेअर दे लव्ह मनी.
सगळीकडे ते पैशावर प्रेम करतात.
हस्बंड अँड वाईफ आर क्वारलिंग विद ईच अदर.
सगळीकडे नवरा बायको एक दुसऱ्याशी भांडत आहेत.
वेदर दे आर बॅप्टाइज्ड एज चिल्ड्रन ऑर बॅप्टाइज्ड एज अडल्ट्स.
त्यांचा लहान मुलं म्हणून बाप्तिस्मा झालाय किंवा मोठं झाल्यावर बाप्तिस्मा झाला असो.
Whether they speak in tongues or don't speak in tongues.
ते अन्य भाषेत बोलत असो अथवा नसो.
Whether they believe in healing or don't believe in healing.
ते आरोग्यात विश्वास करत असो अथवा नसो.
The husbands and wives still fight with each other.
नवरा बायको आज देखील एक दुसऱ्याशी भांडत आहेत.
They still lust after other women, the men there.
ते आताही तिकडचे पुरुष कामेच्छेने स्त्रियांकडे बघतात.
You discover these differences are only in doctrine.
मग तुम्हाला कळतं फरक फक्त सिद्धांतामध्ये आहे.
Life is the same.
जीवन मात्र सारखंच आहे.
सेम ओल्ड डिफीटेड अडामिक फ्लेशली लाईफ.
तेच आदामाचं पराभूत दैहिक दांभिक जीवन.
सो यू गिव्ह अप.
आणि म्हणून तुम्ही आशा सोडून देता.
आय सपोज इन दिस वर्ल्ड वी कॅन नेव्हर गेट अ विक्ट्री ओव्हर सिन.
आणि तुम्ही म्हणता की मला वाटत नाही या पृथ्वीवर पापावरती विजय मिळवू
शकेल. यू बिकम लाईक द अदर.
आणि म्हणून हळूहळू तुम्ही पण त्यांच्यासारखे होता.
आय से ऑल बिलीव्हर्स जनरली गो थ्रू अ पीरियड ऑफ बॅकस्लाइडिंग.
आणि म्हणून मी म्हणतो की सगळे विश्वासणारे थोडं तरी मागे घसरतात.
बट देर आर सम हू बिगिन टू सी गॉड.
पण काही लोक देवाचा शोधायला लागतात.
दिस इज नॉट द वे इट शुड बी.
ते म्हणतात प्रभू असं व्हायला नको.
इट वॉज लाईक दॅट विथ मी.
माझ्या बरोबर असं होतं.
आय वॉज होल हार्टेड व्हेन आय टर्न टू द लॉर्ड.
मी जेव्हा प्रभूकडे वळलो तेव्हा पूर्णपणे उत्साही होतो.
इन द अर्ली इयर्स द चर्चेस आय वेंट टू.
प्रारंभी वर्षांमध्ये मी ज्या मंडळांमध्ये गेलो.
No elder I could look up to as a man of God.
कुठलाही प्राचीन नव्हता ज्याच्याकडे मी एक देवाचा मनुष्य म्हणून बघू शकायचो.
The messages were all boring.
सगळे संदेश कंटाळवाणी होते.
They were not talking about overcoming sin and life.
ते पापावरती विजयाविषयी आणि जीवनाविषयी बोलत नव्हते.
Studying scripture like you study a chemistry book.
ते बायबलचा अभ्यास करायचे जसं एक रसायनशास्त्राच्या पुस्तकाचा अभ्यास करतात तसं.
And I backslid.
आणि मी मागे घसरलो.
It always happens when you have bad teachers and bad company.
वाईट शिक्षक आणि कुसंगतीने हे नेहमी
होतं.
पण मी धन्यवाद देतो की मी प्रभूकडे वळलो.
अदरवाइज आय वुड हैव बीन नंबर वन बॅकस्लिडन प्रीचर इन द वर्ल्ड टुडे.
नाहीतर मी एक नंबरचा मागे घसरलेलो प्रचारक असतो जगामध्ये.
37 इयर्स अगो.
37 वर्षांपूर्वी.
I said, Lord, I'm sick and tired of this defeated life.
मी प्रभूला म्हटलं, प्रभू या पराभूत जीवनाला मी कंटाळलो आहे.
I want reality in my life.
मला माझ्या जीवनात खरेपणा हवा आहे.
I never want to preach one thing that is not true in my inner life.
मला अशी एकही गोष्टीचे प्रचार करायचा नाही जे माझ्या जीवनात खरी नाही.
God met with a sinner like me.
आणि माझ्यासारख्या एका पापीला परमेश्वर भेटला.
I felt at that time.
मला त्यावेळेस वाटलं.
Like the apostle Paul.
प्रेषित पौला समान.
I was the least among all the believers and the chiefest of all the sinners.
सर्व पवित्र जनांमधला लहानून लहान मी होतो आणि सर्व पाप्यांमधला मी मुख्य होतो.
I said, Lord, I'm not better than anybody else.
प्रभूला म्हटलं, मी दुसऱ्या कोणापेक्षाही बरा नाही.
Please do something for me.
माझ्यासाठी काहीतरी कर.
That is when God filled me with the Holy Spirit.
तेव्हा परमेश्वराने मला पवित्र आत्म्याने भरले.
Like Genesis 1 verse 2.
उत्पत्ती 1 याच्या दुसऱ्या वचनाप्रमाणे.
Holy Spirit came upon me.
पवित्र आत्मा माझ्यावर आला.
Amazing things happen when the Spirit of God comes upon people.
जेव्हा पवित्र आत्मा लोकांवर येतो तेव्हा अद्भुत गोष्टी होतात.
He moved upon the earth and made that rotten earth perfect.
पवित्र आत्मा त्या भूतलावर तळपला आणि त्या आकार विरहित पृथ्वीला त्याने सुंदर केलं.
He came upon Mary and produced supernaturally a body for Jesus inside her womb.
पवित्र आत्मा मरियेवर आला आणि त्यांनी अलौकिक रित्या येशू ख्रिस्ताचं शरीर तिच्या गर्भामध्ये घडवलं.
I remember the Lord speaking to me more than 36 years ago.
36 वर्षांपूर्वी परमेश्वर माझ्याशी बोललेला मला आठवतो.
The day after he filled me with the Holy Spirit.
त्याने मला पवित्र आत्म्याने भरलेल्या दुसऱ्या दिवशी.
He said, the Spirit of God has come upon you like he came upon Mary.
तो मला म्हटला, पवित्र आत्मा मरियेवर जसा आला तसा तुझ्यावर आला आहे.
To produce Jesus in your life.
तुझ्यात येशू उत्पन्न करण्यासाठी.
All the other things are secondary.
बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत.
If I give you preaching ability or to speak in tongues are all secondary.
मी तुला प्रचार करायची क्षमता दिली तर तू अन्य भाषेत बोलला तरी ते सगळे दुय्यम आहे.
Mainly to produce Jesus in your life.
मुख्यतः तुझ्या जीवनात येशू ख्रिस्ताला उत्पन्न करण्यासाठी.
I thank God for the direction that the Lord gave me at that time.
मी देवाला धन्यवाद देतो त्यांनी माझ्या जीवनाला जे वळण दिलं त्यासाठी.
But one good thing came to me out of all that backslidden experience.
पण मी जेवढा मागे घसरलो त्या अनुभवामध्ये एक खूप चांगली गोष्ट झाली.
One,
पहिली,
I can never be proud of a victory I've got today.
मला जर आज कुठल्या क्षेत्रात विजय असेल तर मी कधीच त्याच्याबद्दल गर्व करू शकत नाही.
जस्ट लाईक द अर्थ कुड नॉट से आई मेड मायसेल्फ ब्युटिफुल.
त्याचप्रमाणे जसं पृथ्वी स्वतःबद्दल कधीच म्हणू शकत नव्हती की मी स्वतःला सुंदर केलं.
Genesis 1 it says the Holy Spirit made me beautiful, the earth has to say.
उत्पत्ती पहिल्या अध्यायाप्रमाणे पृथ्वीला म्हणावं लागेल पवित्र आत्माने मला सुंदर केलं.
But sometimes when the Holy Spirit does something in us we take the credit for it ourselves.
पण कधी कधी जेव्हा पवित्र आत्मा आपल्या जीवनात काही करतो त्याचं श्रेय आपण स्वतः घेतो.
And that's a sin.
आणि ते एक पाप आहे.
Stealing the glory of God.
ते परमेश्वराचं तेज चोरण्याप्रमाणे आहे.
Many believers do that.
आणि अनेक विश्वासणारे असं करतात.
Proud as though they themselves made themselves holy.
ते गर्विष्ठ होतात आणि ते म्हणतात मी स्वतःला पवित्र केलं आहे.
That is as foolish as that earth thinking I made myself okay.
हे एवढंच मूर्ख आहे जसं ती पृथ्वी जर म्हटली असती की मी स्वतःला सुंदर केलं.
So that's the first thing the Holy Spirit did in me.
आणि पहिली गोष्ट पवित्र आत्म्याने माझ्या जीवनात ही केली.
Second thing I can never despise a backslider or a sinner in my life.
आणि दुसरी गोष्ट मी कधीच एक मागे घसरलेल्या व्यक्तीला बघून तुच्छ लेखू शकत नाही.
I say I was the chief of sinners. If God could do that for me, he can do it for you.
Ani mi mhanto mi papanmadla mukhya hota jar to majhyasathi karu shakto tar tumchyasathi dekhil karu shakto.
I will never lose that awareness.
Mi kadhis ti janiv visarnar nahi.
So you can say God has a purpose even in allowing you to fail.
Ani mhanun tumhi mhanu shakta ki tumcha apayashamadhe suddha devacha ek uddesh ahe.
So that you will never take the glory for anything in your life.
Jane karun tumhi kadhis tumcha jivanat kutlyahi goshticha tej swatasathi ghenar nahi.
Will you ask God to change you?
Tumhi devala magal ka ki tyane tumhala badlava?
Will you say, Lord, I give you my word, I will never take the credit for it. I'll give you all the glory.
Ani tumhi prabhula manal ka, deva mi tula majha shabd deto, mi kadhis tyacha shreya swatala ghenar nahi, mi sarva tej tula deil.
I will never look down on another believer even from a Roman Catholic church or any church.
मी कुठल्याच विश्वासणाऱ्याला तुच्छ लेखणार नाही, मग तो रोमन कॅथोलिक मंडळीतला असो अथवा दुसऱ्या मंडळीतला असो.
I may disagree with people from every church, but I will not despise them.
प्रत्येक मंडळीतल्या लोकांबद्दल बरोबर माझे मतभेद असू शकतात, पण मी त्यांना तुच्छ लेखणार नाही.
God gives grace to the humble.
परमेश्वर लीनांवर कृपा करतो.
Humility and honesty go together.
प्रामाणिकपणा आणि नम्रता एकत्र जातात.
If you are honest, you'll be humble.
तुम्ही प्रामाणिक असले तर तुम्ही नम्र असाल.
If you are humble, you'll be honest.
तुम्ही नम्र असले तर तुम्ही प्रामाणिक असाल.
It's because of the lack of these two things that most believers never come into this wonderful life of victory.
या दोन गोष्टींच्या अभावामुळे अनेक विश्वासणारे कधीच एक अद्भुत विजयी जीवनात प्रवेश करत नाही.
Even if you made a mess of your life.
तुम्ही तुमच्या जीवनाचा विटका केला असता.
You are willing to be humble and honest today.
पण आज जर तुम्ही नम्र आणि प्रामाणिक व्हायला तयार असले तर.
I can assure you what the God did for me, he'll do for you.
जे देवाने माझ्यासाठी केलं ते तो तुमच्यासाठी देखील करेल.
God has made me so supremely happy in my life.
देवाने मला एवढं श्रेष्ठपणे आनंदी केलं आहे.
Nothing can shake me.
मला आज काहीच हलवू शकत नाही.
I personally believe I am the happiest man in India.
माझा व्यक्तिगत विश्वास आहे, भारतभरात मी सगळ्यात आनंदी व्यक्ती आहे.
It's impossible for anything to make me unhappy.
असं काही होणं शक्यच नाही जे मला दुःखी करेल.
Impossible for me to grumble or complain about anything.
कशाविषयी कुरकुर किंवा तक्रार करणं मला अशक्य आहे.
I'll tell you why.
मी तुम्हाला सांगतो का?
I know I deserve hell.
कारण मला माहिती आहे माझी लायकी नरकाची आहे.
And everything better than that God has given me.
आणि त्यापेक्षा सगळ्या अद्भुत गोष्टी देवाने मला दिल्या. मग मी कसं तक्रार करू?
Instead of sending me to hell, he filled me with the Holy Spirit.
मला नरकात टाकण्याऐवजी त्याने पवित्र आत्म्याने भरलं.
Why is it some of you grumble and complain against your wives, husbands, people, neighbors, people around you?
तुमच्यात काय एवढे लोक तक्रार करतात तुमच्या बायकोविषयी, तुमच्या शेजाऱ्यांविषयी आणि इतर लोकांविषयी?
Because you think you're a big man, you deserve something.
कारण तुम्हाला वाटतं तुम्ही एक मोठे व्यक्ती आहात, तुमची पात्रता आहे काही मिळण्याची.
Down in my heart, I know what I deserve.
पण माझ्या हृदयात खोलवर मी एक गोष्ट जाणतो, माझी लायकी काय आहे? नरकाची.
But instead of that, God gave me the fullness of the Spirit.
पण त्याऐवजी परमेश्वराने मला पवित्र आत्म्याने भरलं.
That's why I have no complaint against anybody.
आणि म्हणून मला कोणाविषयी तक्रार नाही.
That's why I don't expect anybody to respect me.
आणि म्हणून मी कोणाकडून अपेक्षा करत नाही की त्यांनी माझा आदर करावा.
I consider myself superior. यावर काय गप्पा नको. Any of you sitting here.
तुमचे पैकी कोणापेक्षाही मी स्वतःला श्रेष्ठ समजत नाही.
Some preachers are big people.
काही प्रचारक मोठे लोक असतात.
I feel sorry for them.
मला त्यांची कीव वाटते.
They haven't understood Christianity.
त्यांना ख्रिस्ती काय हेच समजलं नाही.
They think they deserve so much respect.
त्यांना वाटतं ते आदराचे योग्य आहेत, पात्र आहेत.
I know what I deserve.
मला माहिती आहे माझी पात्रता काय आहे. नरकाची.
Anything better than hell, I'm happy.
नरकापेक्षा मिळालेली एकही चांगली गोष्ट मी त्यासाठी आनंदी आहे. तुम्ही आनंदी आहात का?
Are you always happy?
तुम्ही नेहमी आनंदी आहात का?
This has been my life for more than 25 years.
25 वर्षापेक्षा अधिक हे माझं जीवन आहे.
God can do it for you.
देव तुमच्यासाठी करू शकतो.
Believe it.
विश्वास करा.
Let's pray.
आपण प्रार्थना करू.
Heavenly Father.
स्वर्गीय पिता.
Help us to understand the things that we haven't understood yet.
ज्या गोष्टी आम्ही अजून समजलेल्या नाही त्या समजण्यास तू आमची मदत कर.
Pray in Jesus' name.
येशूच्या नावात मागतो.
Amen.
Amen.